हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि सम्मुखम् सत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दुष्टये पूषन्नेकर्षे यमसूर्य प्रजापत्य व्यूहरश्मिन् समूह तेजोयते रूपम् कल्याणतमम् तत्ते पश्यामि यो सावसौ पुरुषः सोऽहम् अस्मि वायुरनिलमृतमधेदम् भस्मान्तं शरीरम् क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर अग्नेन यसुपथा राये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठान् ते न मुक्तिं विधेम पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते शान्ति शान्ति शान्ति
आज आपण 35 ते 45 वयोगटातील युवा स्नेहाच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलेले आहोत. यावेळी दैनंदिन जीवनात स्मरण अशी आपली मध्यवर्ती संकल्पना आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण आपापल्या शक्तीबुद्धीनुसार या संकल्पनांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात कधी यश येतं तर काही शंका येतात. अशा वेळी प्रत्येकाने प्रत्येक वेळी स्वतंत्रपणे आपल्या शंका स्वामीजींना विचारणं शक्य नसतं. अशा वेळी एकाच वयोगटातील साधकांनी एकत्र येऊन त्यावर चर्चा केली आणि मुख्य म्हणजे यात परमपूजनीय स्वामीजींचं मार्गदर्शन लाभलं तर साधनेच्या दृष्टीने ते फार फायद्याचं होतं. आणि हाच मुख्यतः आपल्या युवा स्नेहाच्या कार्यक्रमांचा हेतू असतो. स्थूलमानाने 35 ते 45 या वयोगटातील साधक म्हणला की मुलांच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या आणि त्याचा खर्च वाढलेला असतो. उर्वरित आयुष्यासाठी काही तरतूद करायची असते. मुलं चांगल्या रीतीने सुसंस्कारित व्हावीत यासाठीची धडपड चालू असते. पती पत्नी संबंधात क्वचित ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता असते. तर काहींना अलीकडच्या काळातच शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतं. अशी काही आव्हानं असली तरी काही अनुकूल गोष्टीही असतात. उदाहरणं द्यायची झाली तर या वयोगटात साधक आर्थिकदृष्ट्या थोडाफार स्थिर व्हायला लागलेला असतो. बाहेर आणि घरी हातात थोडीफार सत्ता आलेली असते. मुलं बऱ्यापैकी स्वावलंबी झाल्यामुळे आणि रोजचं रुटीन बसल्यामुळे स्वतःसाठी थोडा रिकामा वेळ मिळू शकतो. सद्ग्रंथांचं वाचन आणि सद्गुरुमुखातून श्रवण घडल्यामुळे विचारात थोडीफार परिपक्वता आलेली असते. आजारपण आणि मृत्यू यासारख्या घटनांमुळे संसार मुळीच नासका, जाणवणी करावा नेटका, नेटका करिता फिका होत असे. या समर्थ वचनाची सत्यता लक्षात यायला लागते. स्वामीजींना अपेक्षित अशी साधना वाढवण्याची इच्छा होती. अशा वेळी सद्गुरूंच्या संतांच्या चरित्राचा अभ्यास खूपच मार्गदर्शक ठरतो. मध्यंतरी तात्यासाहेब केतकरांच्या चरित्रातील एक प्रसंग वाचनात आला तो असा, श्री महाराजांनी आपल्याकडून साधन काय आणि कसे करवून घेतले असे तात्यासाहेबांना विचारता ते म्हणाले, मला त्यांनी अनुग्रह दिला आणि रोज निदान 15,000 जप करायला सांगितले. मंदिरात असलेल्या कार्यक्रमांना हजर राहावे आणि स्वयंपाकघरात पडेल ते काम करीत जावे. इतके करून वेळ राहिला तर मंदिरात रामाच्या समोर असलेल्या मारुतीला प्रदक्षिणा घालाव्यात असंही त्यांनी म्हणलं. एके दिवशी श्री महाराज स्नान करायच्या बेतात होते. मी जवळच उभा होतो. महाराजांनी कडोसरीचा रुपया काढून माझ्याकडे दिला आणि म्हणले, हा सांभाळ आणि मी मागेन तेव्हा दे. ते परत केव्हा मागतील याचा नेम नाही म्हणून मी तो आपल्या कडोसरीलाच ठेवला. तो सुरक्षित आहे याची वारंवार खात्री करून घेण्यासाठी सारखा कडोसरीला हात लावून चाचपण्याची मला सवयच लागली. रात्री झोपेत तो सुटून इकडे तिकडे जाऊ नये म्हणून झोपेत सुद्धा मी तेथे हात ठेवी. या प्रत्येक वेळी मला आपोआप महाराजांची आठवण होईल. होता होता सुमारे 4 वर्षांनी त्यांनी अचानकपणे, अरे तो माझा रुपया परत दे पाहू असे म्हणून त्यांनी तो परत मागितला आणि लगेच कडोसरीचा काढून मी तो त्यांना दिला. त्यांना फार आनंद झाला. गोष्ट तशी अगदी साधी होती खरी, पण त्या योगाने माझ्या मनात महाराजांचे अनुसंधान अगदी सहजपणे राहिले. ही त्यांची खुबी माझ्यानंतर ध्यानात आली. असा एखादा प्रसंगच नाही तर सद्गुरूंचं संतांचं संपूर्ण जीवनच प्रेरणादायी असतं. आजच्या युवास्नेहाच्या निमित्ताने स्मरण या विषयावर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत 8व्या अध्यायात काय सांगितलं आहे त्याचा आपण विनय क्षीरसागर कडून ऐकूया. नावाप्रमाणेच अत्यंत विनम्र असलेला विनय हा थर्मॅक्स कंपनीमध्ये असोसिएट मॅनेजर या पदावर काम करतो. त्याचं काय सांगतो ते आपण ऐकूया.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. तया अव्यंगवाणे या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणवनी स्मरे. 8व्या अध्यायातली ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ही ओवी आहे. 8व्या अध्यायातला जो 10वा श्लोक आहे त्या श्लोकावर निरूपण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी लिहिलेली आहे. तो श्लोक असा आहे, प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भुवोर मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषम उपैत दिव्यन. अंतकाल प्राप्त झालेला असताना काय भावानी स्मरण केला असता आपण त्या परम अशा दिव्य अशा पुरुषाला जाऊन प्राप्त होतो याचं वर्णन या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. ते असं म्हणतात, तया अव्यंगवाणे या ब्रह्माते. एकूणच 8व्या अध्यायामध्ये प्रयाणकाली काय भावानी देह ठेवला असता काय गती त्या प्राण्याची होते याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे आणि या ओवीमध्ये कसं नक्की स्मरण प्रयाणकाली करायला पाहिजे हे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगत आहेत. आपली या महिन्याची मध्यवर्ती संकल्पना देखील स्मरण ही आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तया अव्यंगवाणे या ब्रह्माते. कोणाचं स्मरण करायचं? या ओवीमध्ये त्यांनी असं सांगितलं की तो जो अव्यक्त अव्यंग असा जो परमात्मा, त्या परमात्म्याचं स्वरूप जाणून घ्यायचं आणि स्थिर अशा चित्तानी हे जाणलेलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाने त्याचं स्मरण करायचं, म्हणजे स्वरूप जाणून घ्यायचं आणि स्मरण करायचं. असं स्मरण जो प्रयाणकाली करेल तो त्या परमपुरुषाला जाऊन प्राप्त होईल. तया अव्यंगवाणे या ब्रह्माते, या सुरुवातीच्या पदाला मागच्या श्लोकाचा संदर्भ आहे. तया अव्यंगवाणे या ब्रह्माते म्हणजे कुठल्या, तो परमात्मा आहे तरी कसा? तर आधीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी त्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. कसा आहे तो परमात्मा? कवीं पुराणम अनुशासितारम अणोरणेयान समनुस्मरेद्यहा सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात. तो कवी आहे म्हणजे सर्वज्ञ आहे, सर्व जाणणारा असा आहे. पुराणम म्हणजे आदींचाही आदी, सर्वांचा आदी. अनुशासितारम म्हणजे जो या सर्व विश्वाचा शास्ता आहे, ज्याचं अनुशासन या सर्व विश्वावर चालतं असा. अणोरणेयान सम अनुस्मरेद्यहा, अणुपासूनही सूक्ष्म अतिसूक्ष्म असं ते परमात्म तत्व आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, जे गगनाहुनी जुने परमाणुहुनी साने जयासेनी सन्निधाने विश्वतळ. जे गगनापेक्षा जुनं आणि परमाणूपेक्षा देखील लहान असं आहे आणि ज्याच्या सान्निध्यावर हे सर्व विश्व तळणवळण करत आहे. सर्वस्य धातारम सर्वांचं धारण करणारं असं ते तत्व आहे. अचिंत्य रूपम त्याच्याबद्दल चिंतन करता येत नाही, चिंतनामध्ये ते सापडत नाही. अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्ता, सूर्याला देखील प्रकाशित करणारं असं ते परमात्म तत्व आहे आणि तमोगुणापासून अत्यंत कित्येक योजना दूर असते. असं जे अक्षर अव्यंग असं जे परमात्म तत्व आहे, ते परमात्म तत्व जाणून घेऊन जो स्मरण करतो, तया अव्यंगवाणे या ब्रह्माते प्रयाणकाले प्राप्त. प्रयाणकाल प्राप्त झालेला असताना या परब्रह्माचं स्वरूप जाणतो आणि असं जाणतो की हे जे परमात्म तत्व या गुणांनी लक्षित केलेलं आहे ते जसं सर्वत्र व्यापून आहे तसंच ते माझ्या अंतःकरणामध्ये देखील आहे आणि या भावनेनी तो स्मरण करतो. प्रयाणकाल प्राप्त झाल्यानंतर असे शब्द आल्यामुळे काही जण असा अर्थ काढण्याची शक्यता असते की प्रयाणकालाच्या वेळेस जेव्हा प्रयाणकाल येईल तेव्हा अशा पद्धतीने स्मरण करायचं. मग तेव्हा बघू, आत्ता आयुष्य अजून भरपूर आहे, आत्ता मजा करून घेऊ आणि मग जेव्हा प्रयाणकाल येईल तेव्हा मग अशा पद्धतीने आपण स्मरण करू. पण या तर्काला तसं काही आधार राहत नाही. एक तर असं आहे की जे आपण आयुष्यभर करत असतो त्याचं स्मरण अंतकाली राहतं आणि अंतिमती तेची गती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे अंतकाली जो संस्कार प्रबळ झाला, ज्या संस्काराचं स्मरण अंतकाली झालं त्याप्रमाणेच गती प्राप्त होणार. त्यामुळे जर अंतकाली स्मरण राहायचं असेल तर ते आयुष्यभर करणं गरजेचं आहे. विनोबा त्यांच्या आजीची गोष्ट सांगत असत, ते म्हणत असत की त्यांची वृद्ध आजी ती गेल्या 2-4 दिवसातल्या घडलेल्या गोष्टी विसरून जात असत. तुपाचं भांडं आणायला आतमध्ये गेली तर विसरून तसंच परत येत असत, पण तिला तिच्या तरुणपणातली दागिन्यांची गोष्ट मात्र आठवत असत. म्हणजे आयुष्यभर आपण जे करतो त्याचं स्मरण आपल्याला अंतकाळी प्रबळपणे राहत असतं. जर आयुष्यभर खाण्यामध्येच जर वेळ घालवला असेल तर अंतकाळी बटाटे वडे भजी असंच आठवणार, भगवंताचं स्मरण कसं होणार? आयुष्यभर जर पैसा 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 केलेला असेल तर अंतकाळी देखील पैशाचाच विचार मनामध्ये येणार, भगवंताचं स्मरण नाही राहू शकणार. स्वामीजी त्या शेठजींची गोष्ट सांगायचे ना, अंतकाळी त्यांची स्थिती अतिशय विकल अशी झालेली होती, ग्लानीमध्ये होते आणि मध्ये त्यांना त्यांची मुलं त्यांच्या आजूबाजूला सगळी होती आणि मध्येच त्यांना शुद्ध आली. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर सर्व मुलं आजूबाजूला दिसत आहेत. थोडे चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी एका मुलाला असं विचारलं की अरे तुम्ही सगळे तर इथं दिसताय, मग पेढीवर कोण? म्हणजे अशा प्रकारे जर आयुष्यभर पैशाचाच विचार मनामध्ये असेल तर अंतकाळी देखील तेच स्मरण राहत. म्हणून अंतकाल आल्यानंतर स्मरण करू असं म्हणणं काही खरं नाही. आणि भगवंतांनी देखील याला उदाहरण देताना असं सांगितलं की समजा एखादं जर वेगाने पळत चाललेला असेल, पळत असेल आणि अचानक वाटेमध्ये त्याला विहीर दिसली तर त्याला आपली गती थांबवता येत नाही, तो त्या विहिरीत जाऊन पडणारच. त्याप्रमाणे जर आयुष्यभर वेगळंच अवांतर चिंतन झालं असेल तर अंतकाळी स्मरण होणं हे शक्य नाही. आणि घटकाभर जर आपण असं धरलं की एखाद्याला हे समजा आपण असं घटकावर मानलं की शक्य आहे समजा, पण दुसरी अडचण अशी आहे की अंतकाल कधी येणार हे माहिती कुठे? आपण पाहतो की सकाळी एखादी व्यक्ती चांगली असलेली संध्याकाळी नाहीशी होते, इतकं क्षणभंगूर हे आयुष्य आहे. त्यामुळे आपला अंतकाळ कधी येणार हे आपल्यालाच माहीत नसताना अंतकाळी स्मरण करू असं म्हणणं देखील खरं तर या तर्काला काही आधार नाही. त्यामुळे अंतकाल प्राप्ते हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे ते म्हणजे रोज करण्याची गोष्ट आहे. आपली दैनंदिन जीवनामध्ये स्मरण असाच आजचा विषय आहे. त्यामुळे ही जी साधना ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगताहेत, हे जे स्मरण सांगताहेत, हे अंतकाल प्राप्त झाल्यानंतर नाही तर दररोज करण्याची अशी गोष्ट आहे. कारण भगवंत काही आपल्याला येऊन सांगणार नाहीत की तुला आता एक वर्षाने जावं लागणार आहे, तर तू ते स्मरण वगैरे थोडस करून घे म्हणजे मग तुला स्मरण अंतकाली राहील. त्यामुळे हे रोज करण्याची अशी गोष्ट आहे. विनोबांनी या अध्यायाला सातत्य योग असं नाव दिलेलं आहे. सतत करण्याची अशी ही साधना आहे. अर्जुनांनी अजून एक शंका भगवंतांना या अध्यायामध्ये विचारली की अंतकाली अशा पद्धतीने स्मरण केलं तर तो त्या परमात्म्याला जाऊन प्राप्त होतो असं तू म्हणतोस, पण अंतकाली इंद्रिय साथ कुठे देणार आहेत, बुद्धीमध्ये तेज कुठे असणार आहे, मग अशा वेळी स्मरण कसं होणार? त्यामुळे ही गोष्ट जर लक्षात धरली तर अंतकाळी स्मरण न करता हे रोज करण्याचा असा विषय आहे. अशा पद्धतीने जो रोज भगवंताच्या स्मरणामध्ये राहतो, जो रोज युक्त राहतो, तो त्या परमपुरुषाला जाऊन पोहोचतो असं भगवंतांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. स्वामीजी म्हणायचे की हा गीतेचा सार्वकालिक असा उपदेश आहे. अशा पद्धतीने जो रोज स्मरण करतो, जो रोज युक्त होतो, तो मला येऊन प्राप्त होतो असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. भगवंत पुढे असं म्हणतात, तया अव्यंगवाणे या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते, म्हणजे रोज तो स्थिरावले नि चित्ते जाणून स्मरे. आणि स्मरण कसं करतो तर स्थिर अशा चित्ताने स्मरण करतो, म्हणजे शांतपणे सर्व इंद्रिय आवरलेली आहेत, एका जागी बसलेला आहे, चित्तामध्ये मनामध्ये अवांतर विचार नाहीत, भुकुटी मध्याच्या ठिकाणी लक्ष ठेवून परमात्म्याचं दिव्य स्वरूप आठवून स्मरण करतो आहे. याच्यामध्ये हे जे स्थिरावलेने चित्ते असं म्हटलेलं आहे, याच्यामध्ये जे योगसूत्र सांगितलेलं आहे आसीनच संभवात, त्याप्रमाणे साधनाही बसूनच संभवते. तशा पद्धतीने स्थिरचित्त करून शांतपणे बसून स्मरण करणं अभिप्रेत आहे. जो स्थिरावलेने चित्ते जाणून स्मरे. कबीर असं म्हणतात की माला तो कर्मे फिले फिरे, जिव्हा फिरे मुख माही, मन तो दाही दिसने फिरे, येतो सुमिरन नाही. टीव्ही समोर बसलेला आहे, टीव्ही एकीकडे चालू आहे, हातामध्ये माळ ओढतो आहे, याला स्मरण म्हणता येणार नाही, ही कवायत झाली. त्यामुळे स्मरण जर करायचं असेल तर स्थिर चित्त करून एका ठिकाणी बसूनच करायला पाहिजे. आणि शेवटी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जाणूनी स्मरे, याला देखील फार महत्व आहे. ह्या ओवीतल्या प्रत्येक शब्द हा अतिशय महत्वाचा असा आहे. भगवंताचं स्वरूप जाणून घेऊन त्याचं स्मरण करणं, त्या भावनायुक्त अंतःकरणाने स्मरण करणं, हे अभिप्रेत या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना आहे. आपल्याला आठवत असेल की स्वामीजींची या 8व्या अध्यायाचे जे हे श्लोक आहे त्याच्यावर स्वामीजींची जी बहारदार प्रवचनं झाली ते आपल्या सर्वांना आठवत असतील. आणि नुसती प्रवचनं नाही, स्वामीजींनी ह्या श्लोकांवर आपल्याकडून हे स्मरण कसं करायचं याच्या आनुषंगिक साधना देखील करून घेतलेल्या होत्या. कवीं पुराणम अनुशासितारम या श्लोकावर, त्याच्यानंतर ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण, याच्यावर आपण कित्येक काळ साधना केलेल्या आहेत, आपल्या सर्वांना ते स्मरण असेलच. तशा पद्धतीने भगवंताचं स्मरण करायचं भावयुक्त अंतःकरणाने ते स्वामीजींनी आपल्याला शिकवलेलं आहे. पंढरपूरला देखील आपण गेलो, आपण नुसतं दर्शन घेतो पण प्रतिभा दर्शन कसं घ्यायचं, भावनायुक्त अंतःकरणाने दर्शन कसं घ्यायचं हे स्वामीजींकडून आपण शिकलेलो आहोत. त्या भावनायुक्त अंतःकरणाने केलेल्या स्मरणाला फार महत्व आहे. कबीर असं म्हणतात की राम नाम सबक आहे, ठकळ ठाकूर और चोर, जिसे नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम ही कुछ और. असं म्हणतात की ध्रुवाला जेव्हा बाराखडी शिकवली गेली आणि त्यांनी पहिल्यांदा पाटीवर जेव्हा क असं अक्षर लिहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागले. त्याला जेव्हा त्याच्या शिक्षकांनी विचारलं, त्याचं कारण विचारलं, तेव्हा तो म्हणाला की क म्हटल्यानंतर मला कृष्णाची आठवण झाली आणि माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. अशा भावनायुक्त भरलेल्या अंतःकरणाने जर नामस्मरण कोणी करेल तर ते नामस्मरण परमात्म्यापर्यंत आपल्याला घेऊन जायला समर्थ आहे. म्हणून बघ ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात तया अव्यंगवाणे या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावर येणे चित्ते जाणून स्मरे, अशा प्रकारे स्मरण करणं आणि रोज करणं हे ज्ञानेश्वर महाराजांना या ओवीमध्ये अभिप्रेत आहे. आणि अर्जुनाने जी शंका भगवंतांना विचारली की अंतकाली जर इंद्रिय धड नसतील किंवा बुद्धीमध्ये तेज नसेल तर काय होईल, तर भगवंत असं म्हणाले की अशा पद्धतीने जो रोज स्मरण करतो, जो रोज युक्त होऊन मला आठवतो, त्यांनी प्रयाणकालीनची चिंता करण्याचं कारण नाही. ज्यांनी त्यांनी आयुष्यभर माझी जर अशा पद्धतीने स्मरण आठवण ठेवलेली असेल तर अंतकाली त्याला सुखरूप मी माझ्याकडे आणतो. ते असं म्हणतात की जे विषयांची तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगड वावणी माते हृदय सुनी भोगिता ती, अशा प्रकारे जे युक्त असे भक्त असतात त्यांच्याकरता मी काय करतो, तर ते असं म्हणतात देह वैकल्याचा वारा झडे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुई तया ते, त्याच्या भोवती मी आत्मबोधाचा पिंजरा निर्माण करतो. म्हणून अशा प्रकारे युक्त होऊन स्मरण करणं त्याकरता गरजेचं आहे. 35 ते 45 या वयोगटातील साधक हा कार्यक्रम सादर करत आहेत. या वयोगटामध्ये पदार्पण करत असताना आणि या ओवीच्या अंगाने चिंतन करत असताना मला असं वाटलं की आपण देखील थोडं अंतर्मुख व्हायला हवं. पूर्वी असं असायचं की गृहस्थ आश्रमानंतर वानप्रस्थाश्रम सांगितलेला होता, म्हणजे योग्य वयामध्ये सांसारिक जबाबदाऱ्या मार्गी लावून काही काळ भगवत स्मरणामध्ये निमग्न राहता यावं अशी सोय त्याच्यामध्ये होती. त्याच्या अलीकडचा असा हा 35 ते 45 वयोगटातला काळ आहे. म्हणजे थोडक्यात मला असं वाटलं की प्रयाणकालीनची जी तयारी आहे ती अधिक सखोल करण्याचा असा हा वयोगट आहे. याच्यामध्ये असं असतं की केंद्रात येऊन बरीच वर्ष झालेली असतात, श्रवणही झालेलं असतं, गरज असते ती हे ऐकलेलं जे आहे ही जी समजून घेतलेली साधनं आहे त्याच्यामध्ये डूब देण्याची आणि अधिक सजगतेने आणि सखोलतेने साधना स्थिर करण्याचा असा हा काळ आहे असं मला वाटलं. या चिंतनाच्या अंगाने आणि या युवा स्नेह या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खरोखरी साधनेची बैठक तयार व्हावी या वयोगटामध्ये आणि अशीच सखोल साधना आणि असंच स्मरण जे ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत आहे, भगवंतांना अभिप्रेत आहे, ते आपल्या सगळ्यांकडनं व्हावं आणि आपण ते निकराचा प्रयत्न करू असं आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वामीजींना वचन देऊ. हरिओम.
आताच आपण विनयचं अभ्यासपूर्ण असं निरूपण ऐकलं. एकदा जे कृष्णमूर्तींना एकाने प्रश्न विचारला, व्हॉट इज आफ्टर डेथ, त्यावर जे कृष्णमूर्तींनी त्याला उलट प्रश्न केला की जेंटलमन फर्स्ट टेल मी व्हॉट इज बिफोर डेथ. दैनंदिन जीवनात जर आपण स्मरण आपण परमात्म्याचं स्मरण ठेवण्याचा प्रयत्न केला तर अंतकाली त्याचं स्मरण होऊन आपण त्याला प्राप्त होऊ हे निश्चितच. आता यानंतर केंद्रात अगदी नियमाने येणारी अशी अर्चना वाघ स्वामी स्वरूपानंदांचा एक अभंग सादर करेल.
विठ्ठला आता माझा एका विठ्ठलाचा छंद, आता माझा एका विठ्ठलाचा छंद, लौकिक संबंधा दूर ठेला, लौकिक संबंध दूर ठेला, दूर ठेला, दूर ठेला, आता माझा एक विठ्ठलाचा छंद, आता माझा एक विठ्ठलाचा छंद, विठ्ठला वाचून ना बोले बचाना विठला वाचूना, ना बोले बचाना ना देखे नयाना, दूजे काही ना देखे नयाना, दूजे काही आता मजा एक विठलाचा छंद, आता मजा एक विठलाचा छंद, मज रात्रंदीन विठलाचे ध्यान, मज रात्रंदीन विठलाचे ध्यान, विठला 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 विठला, मज रात्रंदीन विठ्ठलाचे ध्यान, मज रात्रंदीन विठ्ठलाचे ध्यान, वाटे जीव प्राण विठ्ठल की, वाटे जीव प्राण विठ्ठल की, आता मज एक विठ्ठलाचा छंद, आता मज एक विठ्ठलाचा छंद, वाणी म्हणे माझा विठ्ठला प्रमाण, स्वामी म्हणे माझा विठ्ठला प्रमाण, वाह तसे आण विठ्ठलाची, वाह तसे आण विठ्ठलाची, आता मज एक विठ्ठलाचा छंद, आता मज एक विठ्ठलाचा छंद, लौकिक संबंध दूर ठेला, लौकिक संबंध दूर ठेला, दूर ठेला दूर ठेला, आता मज एक विठ्ठलाचा छंद, आता मज एक विठ्ठलाचा छंद, जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल जय हरि, जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल।
आता जो अभंग अर्जुनाने म्हणला की संतांची सहज स्थिती असते, त्यांचा तो अनुभव असतो, स्वामीजी सांगत असत की ज्ञानेश्वरी हा केवळ वाचनाचा किंवा श्रवणाचा ग्रंथ नाही, तर त्यात जे सांगितलं आहे ते आचरणात आणायचं असतं। अर्चनाच्या या गोड अभंगानंतर आता आपण एक परिसंवादाचा कार्यक्रम करणार आहोत। ऑलिम्पिकमध्ये जर का गोल्ड मेडल मिळवायचं असेल तर आधी छोट्या छोट्या स्पर्धा जिंकून त्याच्यात मेडल्स मिळवावी लागतात आणि मगच आपण ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवू शकतो। तसंच अंतकाली परमात्म्याचं स्मरण होण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात त्या परमात्म्याचं स्मरण कसं राखता येईल याचा अभ्यास करणं आवश्यक आहे। आजच्या आपल्या या परिसंवादाच्या कार्यक्रमात प्रथम श्रीकांत कुलकर्णी स्मरण या विषयावर त्याचं चिंतन प्रकट करणार आहे। श्रीकांत हा सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहे आणि केंद्राच्या कार्यातही तो सहभागी असतो। त्याने नुकताच या वयोगटात प्रवेश केलेला आहे, तो आता काय सांगतो जे आपण ऐकूया।
ओम स्वामी माधवनाथाय नमः, ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। युवा स्नेह या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पारमार्थिक वाटचालीबद्दल एक चिंतन स्वामीजींकडून घडणाऱ्या श्रवणाने, मध्यवर्ती कल्पनांच्या अभ्यासाने आपली साधनेतील वाटचाल कशी चालू आहे, आपल्या वाढत्या वयाबरोबर साधनेत अपेक्षित प्रगती होत आहे का नुसतेच नित्य श्रवण घडत आहे, आपण या सर्वांचा कसा फायदा करून घेत आहोत, आचरणात कितपत आणणे जमत आहे, अशा प्रकारचा मागोवा चिंतन विचार करण्याचा प्रयत्न झाला। मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय यामधील अत्यंत दुर्मिळ असलेला महापुरुष संश्रय हा आपल्याला मात्र सहज सुलभ आहे. जास्तीत जास्त केंद्रात येऊन स्वामीजींचा सद्गुरूंचा सहवास मिळवायचा प्रयत्न माझ्याकडून बऱ्यापैकी होत आहे. पारमार्थिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची असलेली श्रवण ही साधना सद्गुरुमुखातून श्रवण ही सुद्धा बऱ्यापैकी जमत आहे. मला आधी आधी असे वाटायचे की स्वामीजी काही सांगत आहेत आणि आपण तिथे नाही आहोत असे व्हायला नको. केंद्रातील स्वामीजींचा जवळजवळ प्रत्येक कार्यक्रम अटेंड करण्याचा मी प्रयत्न करत असे. त्यांच्याकडून झालेल्या श्रवणातून एक प्रकारचा आनंद समाधान प्रत्येक प्रवचनातून त्यांच्या प्रत्येक बोलण्यातून मिळत जातो. आपले आचार विचार घडत जातात. आपली पारमार्थिक विषयाची समज तयारी होते. हे सर्व स्वामीजीच करून घेत असतात. या महिन्याची मध्यवर्ती कल्पना स्मरण ही आहे. आपल्याला वाटते स्मरण हे सोपे आहे पण प्रत्यक्ष आचरण करायला गेलो तर ते जरा अवघड आहे असे जाणवते. स्वामीजींकडून मध्यवर्ती कल्पनांवर जास्तीत जास्त अधिकाधिक प्रकाश टाकला जातो. ते सांगतात सकाळी उठल्याबरोबर आपण स्मरण करावे. उठताना पहिला विचार सद्गुरूंचा ईश्वराचा त्यांच्या स्मरणाचा यावा. पण उठतानाच दिवसभराचे विचार संसार ऑफिसची कामे इतर विचार हे नकोत. यामुळे मनाला व्यग्रताच येते. उठताना स्वामीजींचे ईश्वराचे स्मरण करत उठलो तर मन प्रसन्न राहते. तसेच दिवसभराच्या कामांवर सुद्धा त्यांची चांगली छाप पडते. तसेच रात्री झोपताना सुद्धा स्मरण करीतच झोपावे म्हणजे उठताना स्मरणात उठणे सोपे जाईल. स्वामीजी नुसते असे करा एवढेच सांगत नाहीत तर त्यामागची पारमार्थिक भूमिका तत्वज्ञान इत्यादी सर्व गोष्टी अतिशय सुस्पष्ट करून कोणतीही अम्बिग्युटी न ठेवता अतिशय सुंदर पद्धतीने सांगतात. नुसतेच स्मरण करा एवढेच न सांगता त्यामागचा संपूर्ण विचार आपल्याला ते समजावून सांगतात. पण मी जेव्हा सकाळी उठल्या स्वामीजींचे स्मरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे जाणवते की हे अवघड आहे सोपे नाही. कारण उठल्या व्यावहारिक कामासंबंधीचे कर्मासंबंधीचे किंवा इतर कोणत्याही गोष्टींचे विचार एकदम सुरू होतात आणि एकामागून एक सुरूच राहत आहेत असे वाटते. आपण त्याच गोष्टींची कल्पना आणि अधिकाधिक विचार करत आहोत असे जाणवते. थोड्या वेळाने आठवते की आपल्याला स्मरण करायचे आहे आणि आपल्याला जमत नाहीये असा विचार येऊन थोडा वेळ स्मरण केले जाते आणि पुन्हा परत तेच विचार. पुन्हा प्रयत्नपूर्वक जरासे ओढून ताणून स्मरण राखण्याचा प्रयत्न केला जातो. एकदा स्वामीजींनी यावर अजून एक युक्ती सांगितली होती. ते म्हणाले आपण झोपेतून उठताना कोणत्याही गोष्टींबद्दल अजिबात रुची ठेवायची नाही. प्रत्येक गोष्टीबद्दल विषयांबद्दल अत्यंत अरुची ठेवायची. रुची म्हणजे त्या विषयाबद्दलची आवड. कोणत्याही विषयाबद्दल आवड निर्माणच होऊ द्यायची नाही. विषयांबद्दल अत्यंत अरुची ठेवायची आणि सद्गुरूंबद्दल ईश्वरांबद्दल अत्यंत रुची ठेवायची. असे केले की सहजच स्मरण राखण्यास मदत होईल. अशा प्रकारे अत्यंत सुंदर आणि उपयुक्त युक्त्या स्वामीजींकडून समजतात. यामध्ये सहजच इंटरेस्ट निर्माण होतो आणि तसे करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्ष काम करताना स्मरण कसे करायचे याविषयी स्वामीजी सांगतात नेहमीच्या छोट्या छोट्या कर्म करताना स्मरणपूर्वक कर्मे करता येतात. जसे आपण स्नान करत आहोत दिनार चढतो उतरतो आहोत तर हे करताना पूर्ण स्मरणपूर्वक करता येऊ शकेल आणि करावे. परंतु आपण ऑफिसमध्ये काही किचकट काम करत असू ज्यामध्ये आपले पूर्ण लक्ष पूर्ण मन आणि बुद्धी एकवटून ते करणे अपेक्षित आहे असे काम करताना स्मरण करणे शक्य नाही. परंतु त्या कामाला सुरुवात करायच्या आधी आणि काम पूर्ण झाल्यावर किंवा शक्य असल्यास मध्ये एकदा स्मरण राखणे आवश्यक आहे. अशा प्रकारे एकदम प्रॅक्टिकल अप्रोच स्वामीजी सांगतात. त्यामुळे हे करताना आपल्याला काही अडचण येण्याचे कारण नाही. अशा प्रकारे स्वामीजी हर प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करत असतात युक्त्या सुचवत असतात. स्वामीजींच्या मार्गदर्शनाचा भरपूर उपयोग होतो. परंतु स्वतःच्या प्रकृतीशी झगडत जवळपास ओढून ताडून स्मरण राखण्याचा प्रयत्न केला जातो त्यामध्ये नेहमी यश मिळतेच असेही नाही. मग असा विचार येतो की आपल्याला स्वामीजींचे स्मरण सहजपणे कशामुळे राहील. ओढून ताणून कष्टाशिवाय स्मरण कशाने राहू शकेल. चैतन्य महाप्रभूंची एक गोष्ट आहे. ते ईश्वर प्रेमाने ओतप्रोत भरून गेलेले होते. एका गावात ते गेले असता त्यांना समजले की इथली माती मृदुंग बनवण्यासाठी वापरली जाते. त्यांच्या मनामध्ये लगेचच एक विचारांची साखळी तयार झाली. इथली माती मृदुंग बनवण्यासाठी वापरली जाते. मृदुंग हरिकीर्तन करताना वापरला जातो. तो हरी सर्व शक्तिमान असून सार सर्वस्व आहे इत्यादी. म्हणजेच मातीवरून चैतन्य महाप्रभूंना ईश्वराची आठवण झाली स्मरण झाले कारण त्यांचे ईश्वरावर अत्यंतिक प्रेम होते. म्हणजेच आपले ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांचे सहज स्मरण आपल्याला होत असते तेही कष्टाशिवाय. त्यासाठी काहीही ओढून ताणून प्रयत्न करावे लागत नाहीत. माझ्याही मनात असा विचार आला की माझेही स्वामीजींच्यावर प्रेम आहे, मग मला त्यांचे सहस्मरण राहते का? तर असे जाणवले की काही साध्या साध्या छोट्या छोट्या प्रसंगातून स्वामीजींची आठवण होऊन त्यांचे सहस्मरण राखले जात आहे. जसे पुण्याचे ट्रॅफिक आपल्या सगळ्यांना माहीत आहे, त्याबद्दल आपल्याला कुठेही जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. जाता येता आपली व्यग्रता चिडचिड चालूच असते, पण मग विचार येतो की स्वामीजींना पण ह्याच ट्रॅफिक मधून जावे लागत आहे. असे आठवून थोडे वाईटही वाटते, पण स्वामींच्या स्मरणामुळे चिडचिड जरा कमी होते. कधी कधी काळजीने सुद्धा त्यांचे स्मरण राखले जाते. कधी कधी प्रवचनामध्ये एखादा विषय मांडताना त्यांचा आवाज थोडासा मोठा होतो, त्यामुळेच तो विषय अंतःकरणात जास्त ठसतो. परंतु नंतर कधी आठवते की यामुळे त्यांच्या घशावर ताण पडला असेल, घशाला त्रास तर होणार नाही ना. ते आपल्यासाठी घेत असलेले कष्ट परिश्रम यांची जाणीव होते, त्यांची आठवण होते आणि त्यांच्याबद्दल आणखीनच आदर प्रेम वाटू लागते. सध्या बरेच पदार्थ पुण्यामध्ये इंटरनॅशनल पदार्थ पुण्यामध्ये मिळू लागले आहेत. कधी ते घरी पण केले जातात. एखादा पदार्थ खाताना स्वामीजींची आठवण येते. त्यांनी हा पदार्थ खाल्ला असेल का? त्यांना हा पदार्थ आवडेल का? हा चांगला आहे की? कदाचित स्वामीजींना आवडला असता. अशा प्रकारचे विचार मनामध्ये येतात आणि स्वामीजींचे स्मरण होते. त्यामुळे आनंद तर होतोच, मजा वाटते आणि त्या पदार्थाबद्दलची आवड रुची थोडीशी कमी होते. ऊस कुठूनही खाल्ला किंवा साखरी पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो. तसे स्वामीजींचे स्मरण कोणत्याही साध्या छोट्या गोष्टीवरून झाले तरी आनंद समाधान ठरलेलेच असते. माझा मुलगा आदित्य 5 वर्षाचा आहे. त्याला मी म्हणतो की तू माझा आहेस, तू माझं सोनं आहेस, तर तो म्हणतो नाही मी आईचा आहे. पुन्हा मी म्हणतो अरे तू जर माझा नाहीस तर मग मला कोण? तर तो म्हणतो तुला स्वामीजी आहेत. त्याला जरा चिडवायचं असेल तर त्याला फक्त मी म्हणतो तू माझा आहेस आणि असे म्हटले की गोष्ट स्वामीजींपर्यंत येऊन थांबते. आणि कोणीतरी म्हणतंय की तुझे स्वामीजी आहेत हे ऐकल्यावर फार समाधान मिळून जाते. स्वामीजींचे सहज स्मरण होते. अशा प्रकारे प्रेमाने त्यांचे स्मरण होण्यासाठी ते कसे आणि किती मोठे आहेत हे आपल्याला, ते परमात्मा स्वरूप आहेत इत्यादी सर्व आपल्याला माहीतच असले पाहिजे असे काही नाही. आपले त्यांच्यावर प्रेम असले की सहज त्यांचे स्मरण राहू शकते. आपण त्यांच्यावर फक्त प्रेम करायचे, त्यांचे स्मरण आपोआप होईलच. आणि स्मरण होताच आनंद समाधान आहेत. स्मरण तयांचे होता साचे चित्ती हर्षण मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. अशा प्रकारे समजून उमजून किंवा प्रेमाच्या अंगाने कोणत्याही छोट्या किंवा साध्या गोष्टींमधून नित्य स्वामीजींचे स्मरण होत राहावे. त्यांचे प्रेम त्यांची कृपा शेवटपर्यंत अशीच आपल्या सर्वांना मिळत राहो हीच स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. हरी ओम सत्य.
आता श्रीकांतनी सांगितलं तसं आपल्यालाही सहज स्मरण राहावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. गृहिणी म्हणलं की तिला घरातले सर्वजण नेहमी गृहित धरतात. तिला स्वतःच असं काही रुटीन नसतं. इतरांच्या वेळा आणि मूड याप्रमाणे तिला वागावं लागतं. अशाच सर्व सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून नियमितपणे केंद्रात येणारी शांत आणि समंजस अशी सौभाग्यवती अमृता भवाळकर ती स्मरणाचा अभ्यास कसा करते ते आता आपण ऐकूया. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. स्मरण म्हणजे आठवण. जी गोष्ट काहीही सायास न करता सहज आठवते ते म्हणजे स्मरण. अशी सहज आठवण सहज स्मरण संसारातल्या गोष्टींची जास्त असते, पण भगवंताचं सद्गुरूंचं आपणच परमात्मा आहोत या गोष्टींचं स्मरण सहज होत नाही. आपण केंद्रात येतो, आपल्याला स्वामीजींच्या सारखे सद्गुरु लाभले हे आपलं महद्भाग्य. म्हणूनच आपण भगवंताचं सद्गुरूंचं स्मरण कधी प्रयत्नांनी करतो तर कधी कधी त्यांच्या कृपेमुळे ते सहज घडतं. सकाळी उत्थानाच्या वेळेपासून स्मरण ठेवण्याचा प्रयत्न असतो. अंथरुणात उठून बसल्यावर आधी स्वामीजींच्या फोटोला नमस्कार करते. देवाला नमस्कार, कराग्रे वसते अशी सुरुवात. मग सकाळची काही कामं आटोपून गणेशपुरमला ध्यानाला जाते. ज्या दिवशी जायला जमत नाही त्या दिवशी दुपारी घरी ध्यानाला बसते. घरी आल्यावर स्वयंपाक करताना कधी नाम घेते. नाम घेताना नामाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न असतो. मध्येच कामाकडे लक्ष, मध्ये नामाकडे लक्ष असं चालू असतं. कधी कधी मनाचे श्लोक म्हणते. काम करताना अभंग भजन म्हणायला खूप आवडतं. असं आलटून पालटून करत असते त्यामुळे अर्थाकडे लक्ष जाते. मनाचे श्लोक म्हणताना उपेक्षा कदा रामरूपी असे ना. जीवा मानव अनिश्चय तो वसे ना. या होळी म्हणताना खरंच डोळ्यात पाणी येतं. आपण कसेही असलो तरी भगवंत सद्गुरु आपली उपेक्षा करणार नाही ही खात्री मनात पुन्हा पुन्हा उमटते. आणि आपण कमी पडतो आहोत. आपण आपल्या साधनेचा निश्चय दृढ करायला हवा. स्वामीजी सांगतात त्या तळमळीने त्या तीव्रतेने साधना करायला हवी असे विचार परत परत येत राहतात. सकाळी गणेशपुरमला कधी संध्याकाळच्या केंद्रात लवकर गेले तर ध्यानाला बसणं होतं. ज्या दिवशी केंद्रात यायला जमत नाही त्या दिवशी घरी ध्यानाला बसते. कधी कधी घरी सुद्धा ध्यानाला बसणं होत नाही पण जेव्हा बसते तेव्हा स्वामीजी सांगतात तसं पूर्ण आत्मविश्वासाने बसण्याचा प्रयत्न करते. कधी जमतं कधी नाही जमत पण आपण परमात्मा आहोत आणि तोच विचारांकडे साक्षी होऊन बघतो आहे असा भाव ठेवायचा प्रयत्न करते. संध्याकाळी देवापुढे दिवा लावल्यावर रामरक्षा भीमरती म्हणताना स्वामीजींच्या आठवणीने डोळ्यात पाणी येतं. थोडासा जपही करते. त्यावेळी मी नाम घेते आहे हा भाव कमी करण्याचा प्रयत्न असतो. नामाकडे लक्ष देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. ध्यान करताना नाम घेताना कधी कधी संसारातल्या विचारांचं प्राबल्य इतकं असतं की मला त्यावेळी सुनामी लाटेची आठवण येते. त्या विचारांच्या लाटांपुढे ध्यान नाम स्मरण सगळंच आणि मी सुद्धा अभिजपात होते. अशा वेळी मी स्मरण ठेवण्याचा साधनेचा प्रयत्न सोडून देते आणि मन कामात गुंतवते. खर तर केंद्रातल्या उपस्थितीत जी थोडीशी साधना घडते तिचं श्रेय माझ्या मित्रांना जातं. ते घरातलं काम कर आणि मगच केंद्रात जा असं कधीही म्हणत नाहीत. आधी केंद्र साधना आणि मग घर संसार असाच त्यांचा दृष्टिकोन आहे. केंद्रात आल्यावर खर तर साधनेचं समाधान होतं. केंद्रातल्या सारखं ध्यान घरी होत नाही. कधी कधी दिवसभरात स्वामीजींच्या प्रवचनातली काही वाक्य आठवत राहतात. एकदा गुरुवारी सकाळी सत्संगात स्वामीजी म्हणाले होते की मी तुमच्याशी बोलतो. तुमच्या आज जे चैतन्य आहे जो परमात्मा आहे मी तुमच्याशी बोलतो. ते वाक्य मला इतकं आवडलं की कायमचं लक्षात राहिलं. एकदा सकाळी गणेशपुरमला ध्यानानंतर बोलताना स्वामीजी म्हणाले की सूक्ष्मावर विश्वास बसणं फार अवघड. अशी स्वामीजींची वाक्य आठवतात आणि परमात्मा हेच आपलं मूळ स्वरूप आहे याबद्दलचे विचार मनात उठत राहतात. कधी कधी पाहिलेले मृत्यू आठवतात. आपलाही देह खरंच एक दिवस पडणार आहे याबद्दलचे विचार मनात येत राहतात. मरणाचे स्मरण असावे असं स्मरण राहायला हवं हे लक्षात येतं. स्वामीजी सांगतात तेच खरं. आपण परमात्माच आहोत. अहम आत्मा हे कधीही विसरू नये हे संतांचं महावाक्य. सद्गुरूंची शिकवण अगदी क्षणभरच पण खूप तीव्रतेनं आठवते. आपली देहबुद्धी किती बळकट आहे आणि स्वामीजी आपल्याला आत्मबुद्धीकडे घेऊन जायचा प्रयत्न करतायत. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहबुद्धी आणि आत्मबुद्धी यातली प्रचंड तफावत जाणवते. अशा वेळी स्वामीजींची खूप तीव्रतेनं आठवण येते. मागे एकदा स्वामी माधवनाथांना मी म्हटलं होतं तुमची भगवंताची आठवण 24 तास राहायला हवी. 24 तास ध्यानाला बसायचंय. ते थोडेसे हसले आणि म्हणाले कशासाठी. काम करता करता दिवसभरात एकदा आठवण झाली बस. असा तो एक क्षण देवाची द्वारी उभा क्षण भरी. असा तो एक क्षण स्वामीजी साधना करता करता मिळावा. त्यासाठी साधनेचा दृढ निश्चय व्हावा. अखंड साधना घडावी हीच आपल्या चरणी प्रार्थना.
अमृताचं हे अत्यंत प्रामाणिक सरळ आणि साधे मनोगत आपल्या सर्वांना नक्कीच भावलं असेल. आंतरिक तळमळ असेल तर प्रयत्नपूर्वक साधना निश्चित करता येते. मध्यंतरी ताई दामल्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग ऐकला. त्याच्यामध्ये ताई दामल्यांनी असं ठरवलं होतं की पळीवर डबा ठेवताना आणि तो काढताना नाम घ्यायचं. आणि कधी कधी त्या विसरल्या आणि त्यांनी आधीच डबा काढला तर त्या परत फळीवर डबा ठेवायचा, नाम घ्यायचा आणि मग नामस्मरण पूर्वक तो डबा परत काढायचा. आता यानंतर हा वयोगट ज्यांनी पार केलेला आहे असे आपले ज्येष्ठ साधक म्हणजे श्री मिलिंदादा लिमये यांच्याबरोबर आपण काही संवाद साधूया. मिलिंदादा, तुम्ही जेव्हा या वयोगटात होतात तेव्हा तुम्ही तुमच्या सांसारिक जबाबदाऱ्यांबरोबरच व्यावसायिक जबाबदाऱ्याही अतिशय यशस्वीपणे पार पाडल्यात. 1996 साली मोठ्या स्वामीजींनी देह ठेवल्यानंतरचा तो काळ अतिशय कठीण असा होता. तर तुम्ही जेव्हा या वयोगटात होतात तेव्हा या वयोगटात असताना तुम्ही स्मरणाचा अभ्यास कसा केला? त्यामुळे
ओम श्री सद्गुरु स्वामी माधव नाथाय, श्री सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय. तुम्हाला म्हणले की मी प्रश्न विचारणार आहे आणि त्यांनी मला फोनवर हा प्रश्न विचारला. मला आता तिने विचारल्यावर हा दुसराच विचारलाय असं वाटलं, पण मी तिला म्हणलं की तू कुठलाही प्रश्न विचारला तरी माझं उत्तर तेच राहणार आहे. खरं हे 35 ते 45 वयोगटाचे जे सगळे तरुण आहेत त्यांच्यामध्ये माझ्यासारख्या म्हाताऱ्याचं काय काम आहे हे मला कळलं नाही, पण आपण नंतर पुढे म्हातारे होणार आहोत हे तुम्हाला कदाचित समजावं म्हणून माझी योजना इथे सर्वांनी केलेली दिसते. माझ्या दृष्टीने 35 ते 45 हा जो माझ्या वयोगटाचा कालखंड आहे तो 1995 ते 2005 ह्या अवधीमध्ये झाला. आणि तो काळ जर का आठवला तर असं वाटतं की तो एका खूप वळणावळणांनी जाणारा असा कालखंड तो होता. 1995 साली स्वामीजींना आजारी पडून जवळजवळ 3-4 वर्ष झालेली होती. त्यांनी 1992 साली त्यांच्या संप्रदायाची पुढची व्यवस्था जाहीर केलेली होती. ती कार्यरत जरी झालेली नव्हती तरी ती व्यवस्था जाहीर झालेली होती. स्वामीजींच्या पश्चात हे काम अव्याहतपणे पुढे चालू राहणार ह्याविषयी कोणाच्याही मनात शंका त्यावेळेला नव्हती. स्वामीजींचं आजारपण आणि केंद्राच्या कार्याचा व्याप या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे त्यावेळेला वाढीस लागलेल्या होत्या. स्वामीजींचा देह आतून खूप खचत चाललेला होता, झिजत चाललेला होता, याची बहुतेकांना व्यवस्थित कल्पना सुद्धा नव्हती. स्वामीजी आपल्याला अचानक सोडून जातील असा विचार सुद्धा कोणाच्या स्वप्नात शिवून गेलेला नव्हता. त्यामुळे सुरुवातीचा जो कालखंड होता तो खूपशा सुरक्षिततेमध्ये चाललेला होता. स्वामीजी आजारी होते, त्यांचे कार्यक्रम कमी झालेले होते, महिन्यातनं एक रविवार फक्त त्या सुमाराला व्हायचा आणि एरवी स्वामीजींचं दर्शन हे अगदी असं दुर्मिळ झालेलं होतं. परंतु स्वामीजी आहेत ही एक पक्की दृढ भावना होती आणि त्या स्वामीजींचं देहाने असणं याची खूप मोठी सुरक्षितता सुरुवातीच्या कालावधीत होती. आणि स्वामीजींचं 1996 साली स्वामीजींचं महानिर्वाण झालं जुलै महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर अजून एक वळण सर्वांच्याच जीवनाला लागलं. स्वामीजी देहाने आहेत हा जो भाव होता तो आता प्रयत्नपूर्वक दूर करण्याची वेळ निर्माण झालेली होती आणि स्वामीजींच्यापासून ज्या प्रेरणा मिळालेल्या होत्या त्या प्रेरणा पुन्हा एकदा उजळून काढणं, पुन्हा एकदा त्यांनी दिलेली शस्त्र परजणं, पुन्हा एकदा त्यांना धार लावणं, अशा कार्यक्रमाला सुरुवात करायला लागणार होती। हा तसा खूप यातनामय प्रवास होता असं म्हणायला काही हरकत नाही। 1996 जेव्हा स्वामीजींनी देह ठेवला तेव्हापासून सुमारे 2000 पर्यंत, 2000 उत्तरार्धापर्यंत असं आपण म्हणूयात, कार्याच्या दृष्टीने काळ खूप स्थित्यंतरांत गेला। स्वामीजी गेल्या गेल्या स्वामी मकरंदनाथांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आणि कुठल्याही सत्पुरुष काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर उरलेला जो समुदाय असतो त्या समुदायामध्ये अनेक प्रकारची विचारमंथनं होऊन जातात। ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये अनैसर्गिक असं काही नाही, असंसदीय असं काही नाही, या गोष्टी होतच राहतात। परंतु जोपर्यंत त्या चालू असतात तोपर्यंत बराचसा कठीण काळ असा जात असतो। तशा रीतीने 2000 पर्यंतचा जो काळ होता तेव्हा विशेषतः स्वामी मकरंदनाथांना या कालखंडाने समोर आणलेल्या आव्हानांना जबरदस्त तोंड द्यावं लागलं। त्यांचे अगदी जवळचे मित्र असल्यामुळे आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये, आम्ही म्हणजे मी आणि माझे इतर मित्र, स्वतःला अजून अनेक वचनी बहुवचनी वापरायची प्रथा आपल्यात नाही आहे, त्यावेळेला आम्ही 35 जो पहिला काळ आहे 35 ते 40 त्याच्यामध्ये होतो। आणि आता सुरुवातीलाच विनयनी जसं सांगितलं की प्रयाण काले मनसा स्मरेन वगैरे जे आहे तर त्याची पूर्वतयारी जणू त्यावेळेला सुरुवात झालेली होती। परंतु एवढा सुद्धा ग्रंथ गुंडाळण्याची एवढ्या लवकर गरज नाही असं सुद्धा त्यावेळेला लक्षात आलेलं होतं। किंबहुना 35 ते 45 हा काळ हा जास्तीत जास्त वैचारिक ऊर्जेचा आहे असं मला वाटतं। त्या काळामध्ये आपल्याला आपली शारीरिक शक्ती आता मर्यादित झालेली आहे याची जाणीव होते, पण त्याच वेळेला आपली आंतरिक शक्ती ही आपण चांगली सदृढ करू शकतो, विकसित करू शकतो ह्याची सुद्धा जाणीव असून शकतो। मला असं वाटतं की स्वामीजींच्या सहवासात राहिल्यामुळे, मोठ्या स्वामीजींच्या सहवासात राहिल्यामुळे आणि त्याच्यानंतर मकरंदनाथांच्या सहवासात राहिल्यामुळे ह्या आंतरिक ऊर्जेचं, ह्या आंतरिक शक्तीचा पाठपुरावा करायची मोठी संधी लाभली। त्याच्यामध्ये स्मरण कसं केलं ह्याबद्दल मी थोडं अगदी शेवटी सांगतो, पण हा 2000 पर्यंतचा कालखंड जो होता तो त्याचा पूर्वार्ध आहे 35 ते 45 माझ्यासाठी असं जर का गृहित धरलं तर त्यावेळेला स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर वेगळ्या वेगळ्या स्वरूपाने अनुसंधान ठेवणे हा आमच्या सगळ्यांपुढे एक मोठं आव्हान होतं। आपल्याला लक्षात आलंच असेल की तो जो काळ होता त्यावेळेला काही अशी दर महिन्याची मासिक संकल्प असा काही आपला सुरू झालेला नव्हता की या महिन्यामध्ये स्मरण आहे, पुढच्या महिन्यामध्ये प्रेमभाव आहे, अशा प्रकारचे संकल्प आपण काही दर महिन्याला करत नव्हतो। एकच मुख्य संकल्प होता की अनुसंधानात राहायचं आणि अनुसंधानात राहण्यासाठी वेगळ्या वेगळ्या मार्गांचा अवलंब करायचा अशी त्यावेळेची एक प्रमुख भावना होती। पण त्याहीपेक्षा एक अजून प्रमुख भावना जी माझ्या कायमची लक्षात राहिली ती अशी की मी जेव्हा भेटायचो तेव्हा मला मकरंदनाथ, आम्ही एकत्र त्यावेळेला वेगवेगळ्या कामासाठी आमच्या मीटिंग व्हायच्या, कधी त्या औपचारिक असायच्या कधी त्या अनौपचारिक असायच्या, पण त्यावेळेला ते असं म्हणायचं की आपण दिवसभर वेगळे वेगळे उपद्व्याप वेगळे वेगळे कामं करत असतो तर याच्यामध्ये आपल्याला निदान एकदा तरी आपल्या केंद्राच्या कामाची आठवण होते का संध्याकाळी केंद्रात आल्यावरच होतं? तर हा प्रश्न जेव्हा त्यांनी पहिल्यांदा विचारला तेव्हा मला एखाद्या विजेचा धक्का बसावा असं वाटलं, कारण माझ्या असं लक्षात आलं की माझा असं कितीतरी वेळ जात होता, कितीतरी वर्ष गेलेली होती की दिवसभरात केंद्राविषयी किंवा कामाविषयी असा एकही विचार यायचा नाही. योजनेविषयी असेल, नियोजनाविषयी असेल, कुठल्या तरी एखाद्या प्रकल्पाविषयी असेल किंवा एखाद्या साधनेबद्दल असेल, स्वामीजींबद्दल असेल, कामाविषयी कार्याविषयी एक तरी विचार तुमच्या मनात येतो का असं त्यांनी मला एकदा विचारलं. तेव्हा पहिल्यांदा विचारल्यावर मला खूप धक्का बसला आणि माझ्या असं लक्षात आलं की ह्या ठिकाणी आपल्याला खूप बदल आपल्या स्वतःमध्ये करायला लागले. केंद्रासाठी आपण आपल्या जीवनातला वेळ काढून ठेवलेला असतो, साधनेसाठी आपण आपल्या जीवनातला वेळ काढून ठेवलेला असतो आणि ह्या दोन नंतर उरलेला जो वेळ असतो तो वेळ एक प्रकारे आपण स्वैरपणे घालवत असतो. आपला व्यवसाय असतो, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, नाना तऱ्हेच्या गोष्टी असतात. 35 ते 45 मगाशी सांगितलंही मी की एक प्रकारे स्थित्यंतराचाच काळ असतो. नाना प्रकारची चिंतनं असतात, नाना प्रकारची स्मरणं असतात, नाना प्रकारच्या असुरक्षितता असतात, नाना प्रकारच्या कामना दर्शन देत असतात, नाना प्रकारच्या यातना होत असतात, या सगळ्याच गोष्टी असतात. पण ह्या सगळ्या भाऊगर्दीमधून तुला केंद्राच्या कार्याचं कितीदा बाबा स्मरण झालं, दिवसातनं एकदा तरी झालं का? तर ही गोष्ट मला खूप मोठा चटका लावून गेली त्या काळात असं माझ्या लक्षात येतं. आणि मग त्याच्यानंतर असा प्रयत्न सुरू केला की असं स्मरण आपल्याकडून घ्यायला पाहिजे. ही खूप मोठी रचनात्मक दृष्टी आहे असं मला वाटतं. प्रत्येक वेळेला तुम्ही जो विचार कराल तो लगेच काही अंमलात येईल असं नाहीये, पण तुम्ही त्या विचारात राहणं ही खूप गरजेची गोष्ट असते. तो विचार तुम्हाला कुठेतरी असा एखादा सल लागलेला असतो, त्या सलासारखा मधून मधून तुमच्या हृदयात उपजून गेला पाहिजे. स्वामीजी सांगायचे तुम्हाला ठेच जेव्हा लागलेली असते तेव्हा ठेच लागल्यानंतर तो थणकणारा अंगठासारखा तुम्हाला आपली आठवण करून देत असतो. तुम्ही सगळी कामं करत असता पण तो थणकणारा अंगठा तुम्हाला सारखी ती त्याची आठवण करून देत असतो. तशी आठवण तुम्हाला आपल्या कार्याची, आपल्या केंद्राची, आपल्या सद्गुरूंची होते का? तर ह्या गोष्टींनी मी खूप प्रभावित झालो आणि पुढे वेगळ्या वेगळ्या स्वरूपात अशी स्मरण ठेवायचा प्रयत्न करत होतो. 2000 सालानंतर 2005 पर्यंतचा जो कालखंड होता तो काम एका स्थैर्याला येऊन पोचलेला होता आणि कार्य विस्ताराच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि त्या विस्ताराची जी प्रक्रिया होती त्याच्यामध्ये बरीचशी लोक आता जी आहेत ती सुद्धा तेव्हापासून सहभागी झाली. तेव्हा आपण बघितलंच की कशा पद्धतीने स्वामी मकरंदनाथांनी ह्या कामाची रचना केली, कशा पद्धतीने त्यांनी सगळ्यांचे भाव पुन्हा एकदा एकत्रित जमा केले, सगळ्यांची अंतःकरणं कशी एकत्रित केली आणि साधनेची एक तीव्र उर्मी प्रत्येकाच्या अंतःकरणात त्यांनी जागृत केली. तो काळ सुद्धा माझ्या दृष्टीने 40 ते 45 असा होता. त्याच्यामध्ये कौटुंबिक आणि आर्थिक बाबींमध्ये सुद्धा त्या फ्रंट्सवर सुद्धा थोडस स्थैर्य आलेलं होतं आणि अजून जास्त चिंतनशील होण्याकडे असा कल निर्माण व्हायला लागला. मकरंदनाथांच्या सान्निध्यामुळे म्हणा किंवा त्यांचे विचार ऐकून म्हणा, पण आपल्या जीवनाची बाहेरची जी उंची असते आणि आतली जी खोली असते ह्या दोन्हीही समप्रमाणात वाढीस राहायला लागल्या पाहिजेत असं लक्षात यायला लागलं. 35 ते 45 हा कालखंड असा असतो की त्यावेळेला तुमची काहीतरी मतं पक्की झालेली असते, तुमच्यामधली स्खलनशीलता थोड्याफार प्रमाणात नियंत्रित झालेली असते, कमी झालेली असते आणि तुम्ही जो एक निश्चय केलेला असतो त्या निश्चयाचा पाठपुरावा सुद्धा ह्या कालखंडातच करता येतो. तो करत असताना सुद्धा अशा अनेक प्रकारांनी स्मरणात राहण्याचा धडपडून प्रयत्न करायला लागायचा. मी पुन्हा एकदा सांगतो की खूप सहज स्मरण होत नव्हतं, कारण व्याप होते असं एक कारण असेल किंवा केंद्राच्या रचनात्मक कामामध्ये मी बराचसा ओढला गेलेला होतो त्यामुळे असेल, कुठल्याही कारणाने असेल, पण सतत आत एखादा धराव व्हावा तसं स्मरण व्हावं तसं मला काही होत नव्हतं. परंतु जे काय घडायचं त्याच्यामध्ये खूप सकारात्मक असं स्मरण घडायचं, कधी अनुसंधानाच्या रूपाने असेल, कधी कामाच्या चिंतनाच्या रूपाने असेल, कधी एखाद्या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या अनुषंगाने असेल, कधी एखाद्या श्लोकाच्या अनुषंगाने असेल. त्याचा खूप मला फायदा झाला. 1996 साली मकरंदनाथांच्या सांगण्यावरून स्वामीजी असतानाच कसब्याच्या केंद्रामध्ये एक ज्ञानेश्वरी अभ्यासाचं एक छोटंसं केंद्र सुरू झालं. तर दर आठवड्याला त्याच्यावर एक ज्ञानेश्वरीवर एक प्रवचन करायला लागायचं. आठवड्याला एकदा ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायला लागायचं तर त्याचं असं लक्षात यायचं की अलीकडचा सगळा आठवडा त्याच्यामुळे प्रकाशित व्हायचा. आपोआप ते चिंतन मधून मधून तुमच्या विचारांच्या सगळ्या या विस्कळीत प्रवासामध्ये तेही चिंतन येऊन जायचं आणि त्याचा पण खूप फायदा व्हायचा. आपल्याला आज संध्याकाळी बोलायचं आहे तर आपण दिवसभर कसे खालीवर खालीवर होत असतो, आज सगळे बोलले त्यांचं झालेलंच असणार, तर तसं तसं आपोआप होतं. खूप मोठ्या प्रकारे आतून एक मंथन घडतं आणि त्या मंथनातून आपल्याला स्वास्थ्य लाभतं. स्वास्थ्य म्हणजे स्वस्थता लाभते. चित्त पुष्कळसं स्वस्थ होतं, चित्त पुष्कळसं स्थिर होतं. अशा प्रकारे ही जी निरूपणाची सेवा आहे त्या निरूपणाच्या सेवेचा सुद्धा खूप मोठा उपकार माझ्यावर झाला. जी साधना आहे ती साधना आपापल्या परीने जशी व्हायला पाहिजे तशी परिपक्व होत होती. चिंतन खंडित खंडित पद्धतीने का होईना पण वेगवेगळ्या माध्यमातून असं घडत होतं आणि त्याच्यावरनं असं लक्षात आलं की आपल्याला संतांच्या संगतीत हे सह हयात राहावं लागेल. आपण काही काळ त्यांचा सहवास लाभला आणि नंतर आता त्याचा मिळालेला फायदा आपण नंतर उठवू असा जर का प्रयत्न केला तर तो विशेष यशस्वी होईल निदान माझ्या बाबतीत तरी असं मला ह्या कालावधीत सुद्धा वाटत होतं. आणि आत्तासुद्धा ह्या क्षणी तो कालखंड ओलांडून आता 5 वर्ष मी पलीकडे गेलेलो आहे तेव्हासुद्धा मला असंच वाटतं. त्यामुळे स्मरण ही जी संकल्पना आहे ती त्यावेळेला खूप दुर्गोचर नव्हती परंतु अनुसंधान या सदराखाली वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी स्मरण होत होतं. ते खूप खंडित होतं, खूप अखंडित होतं असं नाही परंतु त्यांनी निश्चित मोठा आंतरिक विकास घडत होता. चांगलं स्मरण झालं असतं तर अजून चांगला झाला असता ही गोष्ट खरी आहे. आत्ता ज्या वळणावर येऊन थांबलेलो आहोत ती काही नेत्रदीपक भरारी आहे असं मी मुळीच म्हणणार नाही पण निश्चितच ट्रान्सफॉर्मेशन झालं, निश्चितच परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनाला दररोज तयार राहण्यासाठीची सुद्धा मानसिकता या अनुसंधानामधून या स्मरणामधून स्वामीजींच्या कृपेने मला प्राप्त झाली. हरिओम तत्सत. विसरून गेलं की प्रश्न होता.
आजचा हा परिसंवादाचा कार्यक्रम आपल्याला नक्की खरंच खूप अंतर्मुख करून गेला. या युवा स्नेहाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वामीजींकडे एक मागणं मागावंसं वाटतं की दैनंदिन जीवनात स्मरणाचा अभ्यास करत करतच अंतकाली आपल्याला परमात्म्याचं स्मरण व्हावं आणि आपण त्याला प्राप्त व्हावं. आता आपला हा युवा स्नेहाचा कार्यक्रम आहे तो सांगतेकडे वाटचाल करत आहे. आपण सर्वजण जिथे अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत तत्पूर्वी एक छोटासा गोड असा कार्यक्रम करायचा आहे. आपल्या इथं येणारे संतोष देशमाने हे स्वामीजींना हार अर्पण करणार आहे. संतोष देशमाने हे व्यवसायाने इंजिनियर असून ते टाटा मोटर्समध्ये असोसिएट जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आणि ते आपल्या केंद्रातल्या कार्यक्रमामध्येही सहभागी होत असतात, सेवेनित्य सेवा करत असतात. मी त्यांच्या सौभाग्यवती वैशाली देशमाने या परमपूजने मातोश्रींना हार अर्पण करतील. स्वामीजींच्या मार्गदर्शनाची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत. तर आता मी स्वामीजींना आपल्या सर्वांच्या वतीने अशी विनंती करते की त्यांनी आपल्याला आशीर्वचन द्यावं. स्वामीजींचं आशीर्वचन झाल्यानंतर राजेंद्र कुलकर्णी हे वर प्रार्थना म्हणतील आणि आपला कार्यक्रम संपन्न होईल.
ओम सद्गुरु स्वामी माथो माथा. या वर्षातला थोडा मोठा या वर्षातला हा शेवटचा युवा स्नेह कार्यक्रम 35 ते 45 या वयोगटाचा असा संपन्नतेकडे जातो आहे. अर्थात जेव्हा मी बोलायला सुरुवात करतो तेव्हा कार्यक्रम संपन्नतेकडे चाललेला असतो, तसा संपन्नतेकडे चाललेला आहे. आणि सगळा कार्यक्रम अतिशय चांगला झाला. मला प्रार्थनेपासून निवेदनापासून निरूपण अभंग परिसंवाद मिलिंदाजांची एक प्रश्नी मुलाखत हे सगळं खूप आवडलं. या निमित्ताने तुम्ही किती स्वतःच्या जीवनाबद्दल विचार करता आहात हेही लक्षात आलं. अगदी मला बोलण्याचं निवेदन करताना अपर्णाच्या डोळ्यामध्ये एकदम पाणी आलं, तिचा कंठ भरून आला. हे स्मरण असंच तीव्रतेने घडत घडत अंतकाळ पर्यंत टिकून राहो अशा प्रकारे बोलताना जे स गदगद अंतकरण तिचं झालं, तिथपर्यंत हा कार्यक्रम अगदी लक्षपूर्वक मी पाहिला ऐकला. सुरुवातीच्या अपर्णाच्या निवेदनामध्ये या वयोगटामध्ये ज्या ज्या गोष्टींचं वैशिष्ट्य असतं तर त्या गोष्टी येऊन गेल्या. सोळा ते पंचवीस या वयोगटामध्ये सद्गुरूंची संगत जे 16 ते 25 या दरम्यान आले त्यांना अप्रतिम लाभते असा माझा अनुभव आहे स्वतःचा आणि इथं असणाऱ्या जवळपास अनेक साधकांचा तसाच अनुभव आहे. त्याच्या इतकी संगत सद्गुरूंची इतर वयोगटात लाभत नाही, पुढे पुढे कमी होत जाते. पण या वयात युवकांना युवक होऊन पेलणारे असे सद्गुरू मी पाहिलेले आहेत. आपण बिघडून इतरांना बिघडवणं हा संतांचा धर्मच आहे आणि त्यातून तरुणांना बिघडवणं हे त्यांचं जीवित कार्य आहे असं विनोबा म्हणतात. स्वतः घडून मी घडून दुसऱ्यांना विशेष करून तरुणांना मी म्हणजे सुद्धा घडवणं हे सद्गुरूंचं खरं कार्य आहे. त्या तऱ्हेने 16 ते 25 हा वयोगट अतिशय अप्रतिम. पंचवीस ते पस्तीस या वयोगटामध्ये शक्यता अशी असते की नोकरी उद्योग व्यवसाय सुरू होतो, नवीन रुटीन, नवीन क्षेत्र, कोणाला सुरुवातीलाच उत्तम असं अर्थार्जन सुरू होतं, कोणाला त्याच्यासाठी झगडायला लागतं. ज्याला झगडायला लागतं त्याला तेवढ्या एकाच कारणाकरता सगळा वेध लागतो, सद्गुरूंचा वेध कमी होतो. त्याच्याऐवजी आपल्या बरोबरीचे जे आहेत त्यांच्या इतकं किमान आपण असायला पाहिजे अशा प्रकारच्या विचारांनी ते पछाडले जाण्याची शक्यता असते. आणि 25 ते 30 या काळामध्ये बदललेल्या रुटीनमुळं का होईना, अथवा कमी अधिक मिळालेल्या संधीमुळं का होईना, किंवा त्याच दरम्यान नुकत्याच सुरू झालेल्या संसारामुळं का होईना, पण सद्गुरु तर जाग्यावरच असतात पण त्यांची संगत घेण्याची क्षमता कमी होते, आपली शक्यता कमी होते. आणि 35 ते 45 या वयोगटामध्ये शक्य आहे की बरीच कमी होऊ शकेल. 16 ते 25 हा काळ स्वप्नवत वाटावा इतकी कमी देखील होण्याची शक्यता आहे. याच कारण अपर्णाने बरोबर सांगितलं की आर्थिक विवंचना सुरू होतात, मुलांच्या शिक्षणाची काळजी, त्याच्यासाठी आर्थिक तरतूद आपली आहे की नाही अशा प्रकारचे विचार सुरू होतात. जे 25 ते 35 या वयोगटामध्ये कमी प्रमाणात होतं ते 35 च्या पुढं जास्त प्रमोशन्स, वर्षी प्रमोशन्स, जास्त जबाबदाऱ्या असं ऑफिसमध्येही सुरू होण्याची शक्यता असते. सिनियरिटी असल्यामुळं अधिक अपेक्षा या चक्रामध्ये व्यक्ती सापडण्याची शक्यता असते. आणि सद्गुरूंची संगत जशी जशी कमी व्हायला लागते जर झाली तर त्या संगतीची ओढ देखील हळूहळू मंदावते, बोथट होण्याची शक्यता असते. या वयोगटामध्ये तसे हे धोकेच आहेत. शिवाय असंही होण्याची शक्यता असते की सध्याच्या सांप्रत तूर्त असणाऱ्या वयोगटामध्ये असलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या लॉजिकलीच खूप खऱ्या आणि महत्वाच्या वाटायला लागतात. असं असल्यामुळं सद्गुरूंच्या संगतीमध्ये नाविन्य वाटेनासं असं देखील होण्याची शक्यता असते. अडचणी सांगतोय, वेळेची तर तारांबळ उडतेच, पतीला पत्नीकडून अथवा पत्नीला पतीकडून संसारामध्ये जास्त लक्ष घालण्यासाठी दडपण येण्याची ही शक्यता असते, काळजीचे सूर निर्माण होण्याची शक्यता असते. अशा सगळ्या गोष्टी या वयोगटामध्ये होतात. प्रपंचाला, प्रपंचाची जी धार असते तिला खरा वेग या वयोगटामध्ये येतो, ओढ भव नदीचे पाणी सखया मोठ्या ओढीचे, तशी मोठी ओढ सुरू होते. जे वाहत्या पाण्यात पोहलेले आहेत कधीतरी, पोहण्याचा जन्म सराव आहे, त्यांना माहीत आहे की काठापेक्षा जितकं पाण्याच्या मधल्या भागात जाऊ तितकी ओढ प्रचंड असते, काठावर तितकी ओढ नसते. तशाच प्रकारे संसाराचं देखील आहे. 16 ते 25 या वयामध्ये प्रपंच एवढा ओढत नाही. मला तर असं आठवतं की त्या वयामध्ये मी घरची कोणतीच कामं करत नव्हतो. वडीलच सगळं सांभाळायचे. भाजी येता येता ऑफिसमधून वडील घेऊन यायचे. किराणा कोणी आणला कधी आणला माहीत नसायचं. भाजी कोणी आणली कधी आणली माहीत नसायचं. एवढंच होतं की उठायचं आणि स्वामीजींच्या समोर जाऊन बसायचं. दुकानात जाऊन बसायचं, प्रवचनात जाऊन बसायचं. सकाळी संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा, आणि रविवार तर जास्त जास्त गडबडीचा असा असायचा. रविवारी आता आपण ध्यान 7 वाजता केलंय सकाळी, तेव्हा 6 वाजता होतो. पुन्हाही छोट होत. आता लांबून चांदणी चौकातून जर एखाद्याला यायचं असेल तर 6 ही वेळ अन्यायकारक आहे असं वाटायला तर्क आहे, लॉजिक आहे. लोकांना सोय नको का व्हायला, खूप लांब लांबून लोक येतात, म्हणून मग 7 केली. स्वामीजींच्या वेळेला 6 होती, त्यामुळे घरातून बाहेर 5:45 पडायला लागायचं 6 वाजता ध्यानाला जाऊन बसायचं. तर सहा ते 7:30 स्वामीजींबरोबर ध्यान होत, आता 7 ते 8 आहे. आणि 7:30 नंतर स्वामीजींचं 8:30 पर्यंत प्रवचन होत. ते प्रवचन झालं की घरी जायचं आणि परत 10:30 सत्संगासाठी यायचं. 10:30 ते 12 असा सत्संग असायचा, पण बहुधा तो 11:15 ते 12:30 पर्यंत चालायचा. घरी जायचं, तेही स्वामीजी घरी गेल्यावर मग आपण घरी जायचं, त्यामुळे 1. आणि घरी जाऊन जेवायचं, झोपायचं, परत युवा केंद्रासाठी म्हणून 4:45 घराबाहेर पडायचं. 4 ते 5, 5:30 युवा केंद्र, त्याच्यानंतर संध्याकाळचं स्वामीजींचं केंद्र, ते केंद्र करून 9 घरी जायचं. हे काय रुटीन आहे बघा. मला असं आठवतं की हे रुटीन 16 ते 25 होत आणि 25 ते जवळपास 30 या माझ्या वयापर्यंत देखील असंच रुटीन होत. 30-32 आमचं नवीन लग्न झालं तेव्हा मधुराताईंना तर रविवार येऊ नये असं वाटायचं, रविवारवर चिडायच्या. चिडायच्या अशा करता की घरी गेलं की त्यांनी फक्त जेवायला वाढायचं किंवा खायला आणि परत बाहेर, अशाच प्रकारचं रुटीन. तुकाराम महाराज म्हणतात, सतीचे ते घेता वाण बहु कठीण परिणामी, घृतकुल्या मधुकुल्या असा परमार्थ खरंच नाही होत. आपण जितकं सोपं 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 करू तितकं अजून सोपं करण्याची, अजून वेळ कमी करण्याची, अजून कन्सेशनची अशीच मागणी होऊ शकते. स्वतःला जर वळण लावायचं असेल तर थोड्याशा टफ अशाच कार्यक्रमातून खर तर जाणं आवश्यक. एनडीए मध्ये काय होत, मला असं वाटतं तसं तेव्हा होत, अजिबात विचार करायला सवड नाही. मी या वयोगटामध्ये 92 प्रवेश केला, 35 या वयोगटामध्ये. त्याच्या आधी साधारण 90 असेल स्वामीजींनी आम्हाला काही मुलांना बोलवलं आणि सांगितलं की वेळ प्रसंगी प्रपंचाकडेही थोडस दुर्लक्ष करावं का. मला असं नकोय की आम्हाला हे काम असतं ते काम असतं, मग केंद्राचं काम करणार कोण. आमचं काहीतरी दुर्लक्ष होत असेल किंवा वाढलेलं जे काम होतं आणि त्या कामामध्ये स्वामीजी जो आमच्यावर विश्वास टाकू इच्छित होते पाहत होते त्याच्यामध्ये आमचे संसार अगदीच नवीन सुरू झाल्यामुळं 86 साली माझं लग्न झालं ही 90 सालची गोष्ट आहे. 89 साली केदारचा जन्म झाला. स्वामीजींनी 90 साली बोलून असं सांगितलं की थोडं दुर्लक्ष करा, थोडं इकडं तिकडं झालं तर घरच्या लोकांना काही फरक पडत नाही, पण तुम्ही हे काम करायला पाहिजे. कधी कधी या बोलण्यात देखील तेज आहे असं मला वाटत. कधी कधी हेही आवश्यक आहे असं मला वाटत. नुसतं तर्कशुद्ध आणि बुद्धीला पटेल असं आणि किती चांगलं आणि किती चांगलं याच्याऐवजी आचरणात्मक देखील ज्याच्यामध्ये जोर लावलेला आहे असंही सांगणं सद्गुरूंकडून आवश्यक असत. 95 साली मिलिंद दादा म्हणतात तसं ते या वयोगटामध्ये गेले. मी 92 साली या वयोगटामध्ये गेलो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, सतीचे ते घेता वाण बहु कठीण परिणाम. जीवासाठी गौरव वाढे आहात जोडे ते नभे, कष्ट न करता उगीच जोडलं जात नाही काही, जीव ओतायला लागतो. आणि गौरवाकडे कोण पाहतो? लोक गौरव निष्कारण देत असतात. लोकांच्या गौरवामुळे नव्हे पण तो मिळत राहतो. मिलिंद दादा तुम्ही जे काही त्या काळामध्ये केलं तर त्यामुळं तुमच्याबद्दल एक विशिष्ट गौरव सर्वांच्या मनामध्ये आपोआप निर्माण झाला. जरी होय उघडी दृष्टी तरीच गोष्टी युद्धाच्या असं तुकाराम महाराज म्हणतात. दृष्टी उघडलेली पाहिजे तर युद्धाच्या गोष्टी बोलायच्या. दृष्टीवर मोहाची झापड आहे आणि युद्धाच्या गोष्टी कामाच्या नाहीत. आणि मी हे फक्त केंद्राच्या कामाकरता बोलत नाहीये, साधनेकरता हे आवश्यक आहे. केंद्राचं काम हे माझ्या दृष्टीने साधनेपेक्षा गौणच आहे. साधनाच प्रधान आहे आणि केंद्राचं काम मग साधना म्हणून देखील डोळ्यासमोर असेलच. तुका म्हणे अंगा येतात तरी सत्ता धैर्याची असं तुकाराम महाराज म्हणतात. आपल्या अंगावर जेव्हा परिस्थिती येते तेव्हा धैर्याची सत्ता चालते आणि धैर्यानेच याला तोंड देणं आवश्यक असतं. रडत राहू व्यक्तीला कोणी काही नाही करू शकत. वयाच्या 20व्या वर्षी रडतोय, 25व्या वर्षी रडतोय, 35व्या वर्षी रडतोय, 40व्या वर्षी रडतोय, 50व्या वर्षी रडतोय, 60व्या वर्षी रडतोय. रड्या होण्यासाठी जन्म झालेला नाहीये. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या डोक्यावर पाय देण्यासाठी आपण आहोत. परिस्थितीने दडपले जाण्यासाठी आपण नाही आहोत. आपल्याला देवच हवा, परमात्माच प्राप्तव्य आहे अशा प्रकारचा भाव आणि त्याच्या विपरीत संसाराचा वाढलेला वेग सहन करणं अशी दुहेरी तारांबळ या वयोगटामध्ये जास्त होते. संसाराचा वेग वाढत वाढत जातो, त्याला विलक्षण वेग एका बाजूने आलेला असतो आणि पूर्वी घेतलेल्या अनाभागा दुसऱ्या बाजूला असतात. पूर्वीची साधना काही प्रमाणात कामाला येते या वयोगटामध्ये. पूर्वी जर साधना तशी केली असेल, मला खरंच तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की डॉक्टर दिलीप शेठ ते मिलिंद दादांनी एवढेच आहेत. हा वयोगट ओलांडून 5 वर्ष झाली. काल सकाळी 6 वाजता ध्यानाला बसले. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ध्यान करत होते, ध्यानाला बसले, डोळे नाही उघडायचे एवढं तर ठरवलेलं होतं. कोण आहेत तर एसपी कॉलेजचे प्राचार्य. कालचा एक दिवस थोडासा शांत होता, कुठल्याही प्रकारे काल 25 डिसेंबर होता ना, क्रिसमस पूर्ण सुट्टी, ऑफिस सुट्टी, सगळं शांत होत, असा वेळ क्वचित मिळतो म्हणून त्याच्यामध्ये आपल्या खोलीतून एकदा उठून ते देवघरापाशी जाऊन बसले असं मालकांच्यांनी सांगितलं. पण जेवण देखील नाही. बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता टीर कापे, असं तुकाराम महाराज म्हणतात. करणं अवघड आहे पण अशी हिम्मत धरल्याखेरीज परमार्थ होत नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे. हे काही केवळ संसाराकरता म्हटलेलं नाहीये, संसाराकरता म्हटलेलं आहे, सगळ्याच कर्मांकरता म्हटलेलं आहे, पण मुख्यतः समाजकारण, राष्ट्रकारण आणि परमार्थ देवकारण यासाठी समर्थांनी हे म्हटलेलं आहे. श्रद्धेचा विशेष अभ्यास या वयोगटात करावा लागतो. कारण 35 ते 45 या काळात मुलांची 10वी होते, 12वी होते, ज्यांचे रिझल्ट चांगले लागतात त्यांचा प्रश्न नाही, ज्यांचे रिझल्ट तितके नाही चांगले लागत अशांच्या पालकांना याचं कसं होणार असं वाटत राहत. काही ना काहीतरी मार्ग तर शोधायचाच असतो. ज्यांनी चोच दिलेली आहे तो याला दाणा देईल अशी श्रद्धा ठेवायला लागते. वेळेचा देखील एका विशिष्ट कौशल्याने उपयोग करावा लागतो. सांसारिक अडचणींच्या बाबत तर कल्पनांचा डोंगर समोर असतो. कल्पनांचा, कल्पना, काल्पनिक अडचणींचा डोंगर. पण हे सगळं चालणारच आहे आणि याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. सत्य आठविता देव जातो देव पळोनी. देव, सत्स्वरूप देव आठवत असताना भीती पळून जाते. देवावर विशेष श्रद्धा ठेवूनच राहावं. न लगे काही करणे चिंता धरी सर्व सत्ता तो. भावे भाव राहे पायी देव तई सन्निध. तुका म्हणे कृष्ण नामे शीतळ प्रेमे सर्वासी. कुठतरी या वयोगटामध्ये आधी मारलेली जी भरारी असेल ती अजून उत्तुंग देखील करता येऊ शकते. '1994 म्हणजे वयाच्या 37व्या वर्षी मी स्वामीजींना एक पत्र लिहून दिलं होतं. त्याच्यात मी असं म्हटलं होतं की आत्ता मी कसा चाललेलो आहे हे सांगितलं आणि जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा मी फार मोठी भरारी मारेन असं मी त्यांना केलं. तसा मी निश्चित प्रयत्न करेन. मी अधिकाधिक साधना करतो आहे आणि ती वाढवण्याचा प्रयत्न करेन. मला मिलिंददादांची मुलाखत अशा करता आवडली की या वयोगटाच्या अडचणी या माझ्याप्रमाणेच त्यांनाही होत्या आणि आपल्या सगळ्याप्रमाणेच त्यांनाही होत्या. त्याच्यात त्यांनी मार्ग कसा काढला हे खूप सुस्पष्ट केलं. माझ्या वयाच्या 35व्या वर्षी स्वामीजींनी मला उत्तराधिकार दिले. 1992 साली या वयोगटाच्या प्रारंभी मे महिन्यामध्ये मला 35वं वर्ष पूर्ण झालं आणि सप्टेंबर मध्ये स्वामीजींनी मला उत्तराधिकार दिले. तशी कल्पना केलेली नव्हती अशी जबाबदारी अंगावर येऊन पडली. आणि 2002 साली जेव्हा हा वयोगट संपला तेव्हा स्वामीजींनी देह ठेवून 6 वर्ष झालेली होती. आपल्या कार्यामध्ये जी काही ऍडव्हर्स अशी धकाधकी निर्माण झाली तर ती जवळपास संपुष्टात आली. 2000-2001 ही सगळी धकाधकी 5-25 लोकांमध्येच चाललेली होती, फार नव्हती. तुम्हाला त्याचा पत्ता नव्हता. बाहेर कामाचं अत्यंत शुद्ध स्वरूप राखणं ही जबाबदारी होती आणि आघात सहन करायचे ही एक भूमिका होती. स्वामीजींना कोणताही पर्याय नव्हता. चांगली माणसं मिळाली नव्हती म्हणून कोणाला तरी देऊन रिकामे झाले. इथपासून सगळे प्रवाद अस्तित्वात होते. '96 साली स्वामीजींनी देह ठेवला. 97 साली सांप्रदायिक कामाला मी सुरुवात केली. या काळामध्ये 92-96 मी काय करत असे हे तुम्हाला सांगतो. माझं स्वकथन मी माग काही वर्षांपूर्वी केलं तेव्हा सांगितलं की त्या काळामध्ये मी माझं एक ध्येय वाक्य ठरवून ठेवलेलं होतं. 92-96 सुरुवातीला मी नित्य तृप्त काम परिपूर्ण आत्मा आहे अशा प्रकारे मी चिंतन करत असे. थोड्याच काळामध्ये त्याची जागा आपलं सत्स्वरूप चित स्वरूप आणि आनंद स्वरूप याचा आठव करावा या विचाराने घेतली. त्यामुळे सच्चित आनंद ही आपली आंतरिक स्थिती असावी. तसंच प्रेम सर्वाभूती सम आणि शांती ही आपली आंतरिक स्थिती असावी म्हणून तेही शब्द मी उच्चारत असे. आणि आपलं बाह्य दर्शन हे नम्रतेचं असावं म्हणून नम्रता. तसंच नम्रता हा ज्ञानी पुरुषांच्या लक्षणातला पहिला गुण अमानित्वम म्हणून नम्रता. तेजस्विता हा दैवी गुणसंपदेचा तेज हा एक गुण म्हणून तेजस्विता. वेळ प्रसंगी बाहेर काढायला लागते. ते आपल्या ठिकाणी असलं पाहिजे म्हणून तेजस्विता. मला यशस्वी व्हायचं आहे म्हणून यशस्विता. आणि भगवंताचंही वर्णन जी भगवंतांची गुणवैशिष्ट्य आहेत त्याच्यात ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या भगवंतांच्या गुणांमधला म्हणून यशस्वीता. तसंच 92-96 मी गुरुभक्त असलं पाहिजे अशी स्वामीजींची अशी इच्छा होती की मी तुम्हाला जरी दिलेलं असलं तरी देखील तुम्ही साधकांसारखं राहायचं आहे, साधना करायची आहे म्हणून गुरु भक्ती आणि गुरुकृपा असे एवढे शब्द मी वारंवार उच्चारत असे, मनातल्या मनात उच्चारत असे. त्यांनी माझा आत्मविश्वास फार जागवला गेला, चेतवला गेला. बाकी सोहम स्मरण ध्यान अनुसंधान पण त्याच्या जोडीला मी काही एक असं ध्येय वाक्य म्हणून बनवलं. आणि स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर गुरु कृपेपर्यंत असलेलं जे वाक्य होतं त्याच्यामध्ये गुरुत्व ह्या शब्दाची मी भर घातली. मी दुसऱ्या त्या क्षणापासून मी गुरु झालेलो होतो. म्हणून आपण सद्गुरु आहोत याचं यथार्थ स्मरण एक वर्ष या सर्व शब्दांच्या बरोबरीने मी करत राहिलो. आणि प्रत्यक्ष अनुग्रह द्यायला जेव्हा सुरुवात केली त्याच्यानंतर लोकसंग्रह, लोककल्याण आणि विश्वकल्याण माझ्या मनाने मी हे सगळं केलेलं होतं. पण मला जे करायचं होतं तर ते हे शब्द मी वारंवार उच्चारून उजळणी करण्यासाठी म्हणून खर्च केले. युधिष्ठिरा बरोबर देखील त्याच्या शेवटच्या महत्वाच्या प्रवासामध्ये जवळपास सगळे गळून पडले. तसे काही सहकारी माझं त्यांच्यावर खूप प्रेम होतं ते याच काळात गळून पडले. पण या कशाचाही केंद्राच्या कामाला धक्का लावू द्यायचा नाही असाही एक संकल्प होता, इच्छा होती. आणि या वयोगटामध्ये माझ्या पाठोपाठ 2-3 वर्षांनी समाविष्ट झालेले मिलिंददादा, पंकजदादा, सुनीलदादा यांची अप्रतिम साथ मला या काळामध्ये लाभली. आणि सर्वांचीच लाभली, काय एक दोघांची लाभली असं नाही. माझ्या मनात असं आलं की मिलिंददादांनी त्यांचं जीव, त्यांनी जसं माझं जीवन पाहिलं तसं मीही त्यांचं. पाहिलेलंच आहे अनेक अनेक नाजूक विषयातून जात असताना साधनेच्या ठिकाणी स्थिरता आणि केंद्र सुस्थिर राखणं याच्यासाठी जे आवश्यक ते करणं अशा बेताने काम करण्याचा प्रयत्न केला. 2002 साली काम फार स्थिर झालेलं होतं. आपल्या 2 पावश्य आनंद यात्रा झाल्या 1998 आणि 2000. त्याच्या आधी 1997 सुरुवातीला आपण आळंदीला गेलेलो होतो आणि 2003 साली एक मोठा समारंभ झाला, मोठं पारायण झालं. जवळपास 600 लोक पारायणाला बसलेले होते आणि पंढरपूरच्या आनंद यात्रेत देखील जवळपास 600-650 लोक 2003 साली गेले. हा कालखंड संपता संपता काम किती आणि कसं वाढलं हे मी तुम्हाला सांगत नाहीये. पण या काळामध्ये करता येतं एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतोय. या काळामध्ये देखील करता येतं. ज्याने ठरवलं त्याला करता येतं, ज्याला करायचंय नाहीतरी आपण आपल्याला जे करायचं तेच करत असतो. त्यामुळं जो जे करतो त्याच्यावरून त्याच्या प्रेरणा कळतात, दुसरीही त्याला बाजू आहे. जो जे करतच नाही ती त्याची प्रेरणाच नाही. पण जर प्रेरणा असेल तर काय करायला पाहिजे हेही उघड आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय, तुमच्याशी बोलतोय. ही कल्पना पंकजदादांची आहे की तुमचं मनोगत तुम्ही लोकांशी बोलणं हे या युवा स्नेह मध्ये शक्य आहे. म्हणून असे कार्यक्रम व्हावेत अशी त्यांची खूप आग्रहाची इच्छा. त्याच बैठकीमध्ये मिलिंददादा, सुनीलदादा यांचंही अर्थात तसंच मत पडलं आणि हे कार्यक्रम सुरू झाले. या दरम्यान जी सद्गुरूंची संगत कमी होते ती जर अधिकाधिक पक्की झाली, अधिकाधिक जर वाढत गेली, तर मग त्याच्यासारखा लाभ दुसरा नाही। तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाला की तर मी तुला कंटाळा आणणार नाही, तुझ्यापाशी येणार देखील नाही, पण ज्यांना तुझ्याबद्दलची प्रीती आहे त्यांची संगत मला दे, तर मग मी तुझ्या नादीही लागणार नाही। अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयांची संगती, मग मी कमळापती तुझ बा नाणी कंटाळा, मग मी तुझ्याकडे फिरकणार देखील नाही, मग माझा कंटाळा करण्याची वेळ तुझ्यावर येणार नाही, मग तुझ्याकडे मी येणारही नाही। पडो न राही न तये ठाई, उगाची संतांची ए पायी। आणि संतांच्या पायापाशी पडून राहून मी करीन काय, न मागे न करी काही, मी काही मागणार नाही त्यांच्या पायाशी पडून राहून। आणि अन्य कोणत्याही गोष्टी तिथं जाऊन करणार नाही, त्यांच्या पायाशी पडून राहणं हेच करीन। हे विठोबा तुझी आण घेऊन मी हे तुला सांगतो, याच्यापेक्षा वेगळं मी वागणार नाही, तुझ्या शपथ मी असंच वागेन, असं पांडुरंगाला ते म्हणतात। आता तुझ्या आणि माझ्या संगतीमध्ये मलाही पीडा आणि तुलाही पीडा, या एका गोष्टीने ही पीडा वारून जाईल। तुम्ही आम्ही पिडो जेणे दोन्ही वारती एकाने, एवढ्या एका गोष्टीने तुझी पीडा गेली माझीही पीडा गेली। मला तुझ्यापाशी येऊन राहायला लागते आणि तुला पीडा, आणि तू माझ्याशी काही बोलत नाही चालत नाही, माझ्याशी बोलेल चालेल अशा, माझ्या मला ज्यांचं बोलणं चालणं पाहता येईल अशा संतांची माझी गाठ घालून दे संपलं। आपल्या दोघांनाही पीडा नको, याकरता मी धरणं धरून तुझ्या पायाशी बसलेलो आहे आणि हका देतो आहे तुझ्या पायाशी बसून। तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला, न पाहिजे केला अवघा माझा अव्हेर, तू करता नाही कामा माझा अव्हेर, पण तू माझा अव्हेर करायचा नाही म्हणजे काय करायचं, तर तुझी अखंड ज्याला प्रीती आहे त्याची संगत तू मला लावून द्यायची बस, म्हणजे मी समजेन की तू माझा अव्हेर करत नाहीयेस। काय प्रेरणा आहे, किती प्रेरणादायी आहे। यापुढं हा जो आशय आहे या आशयाच्या तुलनेने आपला धंदा, आपल्या मुलांची शिक्षण, त्याची काळजी, त्याच्याकरता जमा करायला लागणारे पैसे, याची आठवण देखील होणार नाही, इतकी प्रेरणा। अशी प्रेरणा आपण जागती ठेवू की जेणेकरून अपर्णा म्हणाली तसं शेवटचा जेव्हा दिवस येईल तेव्हा तुझं स्मरण अखंड, आपण परमात्म स्वरूप आहोत असं अखंड स्मरण मला राहील, असं जेव्हा होईल तेव्हा तुमचं जीवित कार्य झालं आणि माझंही जीवित कार्य झालं। कारण इथं आपण बरोबर बसलेले आहोत तर निर्गुण निराकार अशा परमात्म्याच्या बोधामध्ये देखील आपण बरोबर बसण्यात मजा आहे, असं असल्यामुळं आपण हे करूच करू, आपल्या केंद्राच्या माध्यमातून हे व्हावं, त्याकरता लागणारी शक्ती ही तुम्हाला आणि मला सद्गुरूंनी द्यावी अशी स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो। हरिओम। हरी हरी।
श्रीराम। उदारा जगदाधारा देई मज सागर, स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर, काम क्रोधातिकाथारा मिलो न च मदंतरी, अखंडित वसो मूर्ति तुझी श्री हरि साजिरी। शरीरी ही घरीदारी श्री पुत्रादि परिग्रही, अनासक्त असोचित आसक्त स्वदनुग्रही, नको धन नको मान नको लौकिक आगड़ा, सोड़वी हा परिमाझा मोह पाशा तुलिया, नको भोग नको त्याग नको विद्या नको कला, अवीत पद पद्माची अमला भक्ति देमला, नर नारी हरि रूप दिसो बाहेर अंतरी, राम कृष्ण हरि मंत्र उच्चारो मम वैखरी, मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा ओवो एकची तत्वता, देव भक्त असे द्वैत अद्वयत्वन खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता, प्रार्थना ही तुला आता, प्रार्थना ही तुला आता। उदारा जगदाधारा देई मज असागर, बोला पुंडलीक वरदे